आता जन्माची मंगलघटी समीप येऊन ठेपली आहे. कार्तिक मास, पौर्णिमेची शुभतिथी, कधीही आपली गती न बदलणारा कालही आता प्रभूंचे स्वागत करण्यासाठी आतुर झाला आहे.
कार्तिक मास सुखद तो, कार्तिक मास सुखद तो, तिथि पौर्णिमा ही शुक्ल तो पक्ष, वर्यान योग सुंदर, वर्यान योग सुंदर, साधुनी झालाच काल तो दक्ष. रामा राम राम हरे हरे, राम 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 सीता पते, राम 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 गोतम राम राम.
आता प्रभूवर अवतीर्ण होणार म्हणून आकाश मंडळात देवगण, गंधर्व, यक्ष, किन्नर, लोकपाल, ऋषी मुनी यांनी एकच दाटी केली आहे.
प्रभुवर ये अवनी वरी, प्रभुवर ये अवनी वरी, जाणून सकला सतोष तो झाला. अंबरी अमर ही आले, अंबरी अमर ही आले, सूक्ष्म रूपे पाहण्यास त्या हरिला. राम 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 हरे हरे, राम 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 सीता पते,
गंधर्वांच्या दाटीने झाकून गेलेल्या आकाशात पूर्ण तेजाने तळपणारा मध्यान्नीचा सूर्य आकाश मध्यावर थांबून हा सोहळा आनंदाने निहाळीत आहे.
माध्यान्नी रवि होता, माध्यान्नी रवि होता, गत घटी सोळा अधिक अर्ध घटी, भरणी नक्षत्रावरी, भरणी नक्षत्रावरी, हरिजन्मे सौम्य शाच बुधवारी. राम 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 हरे हरे, राम
इंद्रादी देवदेवता आकाशात दाटीवाटीने उभे आहेत. आता प्रभूंचा जन्म होत आहे म्हणून प्रभूंवर दिव्य पुष्पवर्षाव करीत आहेत.
वर्षति सुमने सुरवर, वर्षति सुमने सुरवर, हरिवरि मोदे असंख्य त्यावेळी, अवतरला दत्त स्वये, अवतरला दत्त स्वये, धरुनी मानवी स्वरूप त्या काळी. रामा कुर्मारा जय जय परब्रह्म सत्व.